आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसाच्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर. भारत आणि मलेशिया दरम्यान विविध क्षेत्रात सहकार्य करार. कोलकाता इथल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणासंबंधी समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेलं पीडित महिला संदर्भातील छायाचित्र आणि व्हिडिओ तत्काळ काढून टाकण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे समांतर भरतीबाबतची जाहिरात रद्द आणि देशातल्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 95 कोटीवर तर दूरध्वनी वापरकर्त्यांची संख्या 120 कोटींवर. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर जात आहेत. पोलंडची राजधानी वॉर्सॉ इथं त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि राष्ट्रपती आंद्रेस डुडा यांची भेट घेऊन ते चर्चा करणार आहेत. तसंच पंतप्रधान मोदी पोलंडमधील भारतीयांशी आणि व्यापारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. गेल्या 45 वर्षात भारताचे पंतप्रधान प्रथमच पोलंड देशाला भेट देत असून दोन्ही देशाच्या धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांना 70 वर्ष पूर्ण होत असताना पंतप्रधान मोदी पोलंडला भेट देत आहेत. पोलंड आणि भारतातील जामनगर आणि कोल्हापूर यांच्यातील ऋणानुबंध जपणाऱ्या 2 स्मृतीस्थळांना देखील मोदी या दौऱ्यात भेट देणार आहेत. त्यानंतर युक्रेनचे पंतप्रधान व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 23 तारखेला युक्रेनला जाणार असून 1992 नंतर प्रथमच भारतीय पंतप्रधान युक्रेन भेटीवर जात आहेत. यावेळी ते युक्रेनचे पंतप्रधान व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याबरोबर अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार असून तिथल्या भारतीयांशी आणि विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहेत. रशिया युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा भारताच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे. भारत आणि मलेशिया दरम्यान काल विविध क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी अनेक करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अन्वर बिन इब्राहिम यांच्यात काल नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर विविध करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली. श्रम आणि रोजगार, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधी, डिजिटल तंत्रज्ञान, संस्कृती, पर्यटन तसंच युवा कल्याण आणि क्रीडा या क्षेत्रांबरोबरच सामान्य प्रशासन, प्रशासकीय सुधारणा आणि परस्पर सहकार्याबाबतही दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले. यानंतर माध्यमांसाठी जाहीर करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात भारत आणि मलेशियानं धोरणात्मक भागीदारीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंधांना 10 वर्ष पूर्ण होत असून गेल्या 2 वर्षात यामध्ये जास्त ऊर्जा आणि मजबूती आल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षात मलेशियानं भारतात 5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली असल्याची माहितीही मोदी यांनी दिली. कोलकाता इथल्या महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणासंबंधी समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेलं पीडित महिला संदर्भातील नाव, छायाचित्र आणि व्हिडिओ तत्काळ काढून टाकण्यात यावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हे आदेश दिले. देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाला 3 आठवड्यात हंगामी अहवाल आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देशही सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं यावेळी दिले. या राष्ट्रीय कृती दलात देशातील निवडक डॉक्टर्स राहणार असून ते डॉक्टर्स, महिला डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजना सुचवणार आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण नीट न हाताळल्याबद्दल पश्चिम बंगाल सरकार आणि संबंधित रुग्णालय प्रशासन यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं झालेल्या 2 लहान मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली असून वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा तपास केला जाणार आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. दरम्यान या प्रकरणी न्याय मिळावा आणि जबाबदार प्रशासनावर सरकारनं कारवाई करावी यासाठी काल बदलापूर इथं पालक आणि सर्वसामान्य नागरिकांनी जोरदार आंदोलन केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नेपाळमधून 12 जलविद्युत प्रकल्पांमधून 251 मेगावॉट वीज आयात करायला भारताच्या सीमापार व्यापार प्राधिकरणानं परवानगी दिली आहे. नेपाळच्या कडून बिहारसाठी ही वीज प्रथमच कराराच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे आता भारताच्या कडून करण्यात येणाऱ्या वीज आयातीमध्ये वाढ झाली असून नेपाळमधील 28 प्रकल्पांमधून 941 मेगावॉट वीज खरेदी केली जाणार आहे. यापूर्वीच नेपाळ वीज निर्यात करणारा महत्वाचा देश ठरला असून मागील आर्थिक वर्षात नेपाळनं सुमारे 14 अब्ज डॉलर्सची वीज निर्यात केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं समांतर भरतीबाबतची जाहिरात रद्द केली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाच्या आदेशानंतर काल आयोगानं ही जाहिरात मागे घेतली. युपीएससीनं नुकतीच केंद्रीय मंत्रालयातले सहसचिव संचालक आणि उपसचिवांच्या 45 जागांवरील भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. याला विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. समांतर भरतीची प्रक्रिया समानता आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांवर आधारित असावी, विशेषतः आरक्षणाच्या तरतुदींशी सुसंगत असावी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा ठाम विश्वास आहे असं केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी युपीएससीच्या अध्यक्ष प्रीती सुदन यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. पंतप्रधानांनी नेहमीच सामाजिक न्यायावर भर दिला असून सरकारच्या विविध उपक्रमांमुळे समाजातल्या मागासवर्गाची प्रगती होण्यास मदत झाली आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. देशातल्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 88 कोटींवरून 95 कोटी 40 लाखांवर गेली आहे तर ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या 92 कोटी 40 लाख झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये 7 कोटी 30 लाख तर ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत 7 कोटी 70 लाखांनी वाढ झाल्याची माहिती दूरसंवाद मंत्रालयानं दिली आहे. देशातल्या दूरध्वनी वापरकर्त्यांमध्येही 3 कोटींची वाढ झाली असून ही संख्या 120 कोटींवर गेल्याचं भारतीय दूरसंवाद प्राधिकरणाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे. माजी लष्कर प्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांना काल भारतीय लष्करातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चेन्नई इथं काल त्यांच्या पार्थिव देहावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक आजी माजी लष्करी अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महिलांची 20 षटकांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये घेण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं घेतला आहे. याआधी ही स्पर्धा बांगलादेशात होणार होती. स्पर्धेचं अधिकृत यजमानपद मात्र बांगलादेश क्रिकेट मंडळाकडेच असेल. दुबई आणि शारजहामध्ये 3 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत या स्पर्धेतले सामने खेळले जातील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर. भारत आणि मलेशिया दरम्यान विविध क्षेत्रात सहकार्य करार. कोलकाता इथल्या महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणासंबंधी समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेलं पीडित महिला संदर्भातील छायाचित्र आणि व्हिडिओ तत्काळ काढून टाकण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे समांतर भरतीबाबतची जाहिरात रद्द आणि देशातल्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 95 कोटीवर तर दूरध्वनी वापरकर्त्यांची संख्या 120 कोटींवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.